माझं जावे ना नवीन घर घंटी घेतलीये बर का.
अगं माझ्या वहिनीकडे नवीन ऑटो रिक्षा आहे. ऑटो रिक्षा
माझ्या वहिनीला तेजस्विनी बस मध्ये नोकरी मिळाली कंडक्टरची.
माझ्याकडे नवीन शिलाई मशीन येणार आहे. बोल,
मी तर स्वतःची खानावळ काढणार आहे.
पुढल्या वर्षी मीच खासदार बनून निवडून येते का नाही बघ.
हे सगळं होत आहे सरकारी योजनांमुळे. आलं का लक्षात?
सरकार देतय महिलांना सक्षम आयुष्याचं वाण आणि म्हणून धनुष्यबाण.